योहानाने लिहिलेले शुभवर्तमान योहान अध्याय एक. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे शब्दाच्या सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश, समजबुद्धी, चांगुलपण असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही. योहान नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी, ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी आला, यासाठी की योहानाकडून प्रकाशाविषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकाकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आई वडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव. ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा, दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला,
ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदर पासून आहे.
शब्द ख्रिस्त हा कृपा, दयाळूपणा व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले. मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. कोणाही मनुष्याने आत्तापर्यंत देवाला कधी पाहिले नाही, परंतु एकमेव देव येशू, जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हाला प्रकट झाला आहे. येरुशलेम येथील यहुदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी यांना पाठविले.
तू कोण आहेस
हे विचारण्यासाठी यहुदी लोकांनी त्यांना पाठविले. योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला,
मी ख्रिस्त नाही.
योहानाने लोकांना तेच सांगितले. यहुदी लोकांनी योहानाला विचारले,
तर मग तू कोण आहेस? तू एलिया आहेस काय?
योहानाने उत्तर दिले,
नाही, मी एलिया नाही.
यहुदी लोकांनी विचारले,
तू संदेष्टा आहेस काय?
योहानाने म्हटले,
नाही, मी संदेष्टा नाही.
यावर यहुदी लोक म्हणाले,
तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हाला सांग. ज्या लोकांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हाला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?
योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,
मी वैरान रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे. प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.
परुष लोकांनी या यहुदी लोकांना पाठविले होते. हे लोक योहानाला म्हणाले,
तू म्हणतोस की मी ख्रिस्त नाही, मी एलिया नाही, किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?
योहानाने उत्तर दिले,
मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु तुम्हाला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे, त्याच्या वाहनांचे बंद सोडण्या इतकीही माझी लायकी नाही.
यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणाकडे येताना पाहिले, योहान म्हणाला,
पहा हा देवाचा कोकरा, जगाचे पाप पाहून नेणारा, याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे, परंतु तो माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदर पासून आहे, तो सदा जीवी आहे. तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते, परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो यासाठी की येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्रायला यहुदी लोकांना कळावे.
नंतर योहान म्हणाला,
ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते, परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, आत्माखाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल, तोच मनुष्य पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करी.
योहान म्हणाला,
हे होताना मी पाहिले आहे, स्वर्गातून पवित्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला, आत्मा कबुतरासारखा दिसत होता आणि तो त्याच्यावर येशूवर येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो, तो येशू देवाचा पुत्र आहे.
दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. योहानाने येशूला जाताना पाहिले. योहान म्हणाला,
पहा हा देवाचा कोकरा.
योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. येशूने मागे वळून पाहिले, तो दोघे जण आपल्या मागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले,
तुम्हाला काय पाहिजे?
ते दोघे म्हणाले,
गुरुजी, रब्बी, तुम्ही कुठे राहता?
येशूने उत्तर दिले,
माझ्या बरोबर या, म्हणजे तुम्हाला दिसेल.
तेव्हा ते दोघे जण येशू बरोबर गेले. येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशू बरोबर तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे 4 वाजले होते. येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव आंद्रिया होते. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. आंद्रिया शिमोनाला म्हणाला,
आम्हाला मसीहा सापडला आहे.
शिमोनाला घेऊन आंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला,
तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला कैफा म्हणतील.
दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला,
माझ्या मागे ये.
जसे आंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेतसैदा या गावचा होता. फिलिप नथनेलास भेटला व म्हणाला,
मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेशत्यानेही लिहिले, तो आम्हाला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे. तो येसोफाचा पुत्र असून नासरेत गावचा आहे.
परंतु नथनेल फिलिपाला म्हणाला,
नासरेत मधून काही चांगले निघेल काय?
फिलिप म्हणाला,
येऊन पहा.
येशूने नथनेलला आपल्याकडे येताना पाहिले. येशू म्हणाला,
हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.
तुम्ही मला कसे ओळखता?
नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले,
तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.
मग नथनेल येशूला म्हणाला,
रब्बी, गुरुजी, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलचे राजा आहात.
येशू नथनेलला म्हणाला,
तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील.
येशू पुढे म्हणाला,
खरे तेच मी तुला सांगतो, स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्वजण पाहाल, देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.
योहान अध्याय 2. 2 दिवसांनी गालिलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षरस नव्हता. सगळा द्राक्षरस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली,
त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.
येशूने उत्तर दिले, आई तू मला यात का गुंतवितेस, माझी वेळ अजून आलेली नाही. येशूची आई नौकरांना म्हणाली,
येशू तुम्हाला सांगेल तसे करा.
त्या ठिकाणी दगडाचे 6 मोठे रांजण होते. यहुदी लोक विशेष विधी प्रसंगी धुण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात 20 ते 30 बादल्या पाणी मावत असे. येशू नौकरांना म्हणाला, हे रांजण पाण्याने भरा. मग नौकरांनी ते रांजण काटोकाट भरले. मग येशू नौकरांना म्हणाला, आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजन प्रमुखाकडे न्या. मग नौकर ते पाणी घेऊन भोजन प्रमुखाकडे गेले. मग लग्न समारंभातील भोजन प्रमुखाने ते चाखून पाहिले तर पाण्याचा द्राक्षरस झालेला होता. तो द्राक्षरस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नौकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षरस कोठून आला होता हे माहीत होते. लग्न समारंभाच्या भोजन प्रमुखाने वराला बोलाविले. तो वराला म्हणाला,
लोक नेहमी उत्तम द्राक्षरस पहिल्यांदा वाढतात, नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात, परंतु तू तर उत्तम द्राक्षरस अजून राखून ठेवला आहेस.
स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालिलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर येशू कफरनहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्या सोबत गेले. ते सर्व काही दिवस कफरनहूमास राहिले. यहुदी लोकांचा वलांडन सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू येरुशलेमला गेला. येशू येरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. येशूने दोऱ्याचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वांना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्याचे मेज उलते पालते केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला,
या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका.
हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली.
तुझ्या मंदिराच्या आविष्याने मला ग्रासून टाकले जाईल.
यहुदी लोक येशूला म्हणाले,
एखादा चमत्कार करून आम्हाला चिन्ह दाखवा आणि या गोष्टी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे सिद्ध करा.
येशूने उत्तर दिले,
हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते 3 दिवसात पुन्हा उभारीन.
यहुदी लोक म्हणाले,
लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी 46 वर्षे लागली आणि तुम्ही ते 3 दिवसात बांधू शकता, यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?
परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. नंतर येशू मेलेल्यातून पुन्हा उठविला गेला. तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला. वलांडन सणासाठी येशू येरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले. परंतु येशूने त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते. लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता. योहान अध्याय 3. निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला,
रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरेच सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.
निकदेम म्हणाला,
जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही, म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही.
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरेच सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबद्दल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वाहायला पाहिजे तिकडे तो वाहतो. वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते.
निकदेम म्हणाला,
हे सारे कसे शक्य आहे?
येशू म्हणाला, तुम्ही इस्रायलाचे प्रमुख शिक्षक आहात, तरीही तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत काय? मी तुम्हाला खरे तेच सांगतो, आम्हाला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविषयी आम्ही सांगतो, परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानित नाही. मी तुम्हाला जगातील गोष्टीविषयी सांगितले, पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हाला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरून खाली आला. मोशेने अरण्यात असताना सापाला उंच केले, मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे, अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळू शकते. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंत काळचे जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय दोषी ठरविले जाणे होणार नाही, परंतु जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो तीही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता, त्यांना अंधार पाहिजे होता, कारण लोक वाईट कृत्य करीत होते. वाईट कृत्य करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो, तो प्रकाशाकडे येत नाही, कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्य तो प्रकाश उघड करील. परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो, आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल.
त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यासह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले. योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालीम नगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत. योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले. योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहुदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्त्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते. म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्दन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्या बरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे व पुष्कळ जण त्याच्याकडे जात आहेत. योहानाने उत्तर दिले,
देव जे देतो तेच माणसाला मिळते. मी हे सांगताना तुम्ही स्वतःच ऐकले आहे की मी ख्रिस्त नाही, त्याच्याकरिता मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे. ज्याला वधू असते तो वर असतो, वराला मदत करणारा वराचा मित्र, वराची वाट पाहतो, आणि वेगळ्या आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय? ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे. तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे. जो येशू वरून येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो. परंतु जो स्वर्गातून आला तो येशू इतर लोकांहून थोर आहे. त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगतो त्या गोष्टी कोणी स्वीकारित नाहीत. तो येशू जे सांगतो ते मान्य करणारा माणूस देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. देवाने त्याला येशूला पाठविले आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. पिता पुत्रावर प्रीती करतो. पित्याने सर्व गोष्टीवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळते. परंतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंत काळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.
योहान अध्याय 4. पुरुषांनी हे ऐकले की येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे. परंतु खरे पाहता येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत. पुरुषांनी आपणाविषयी ऐकले आहे हे येशूला समजले. म्हणून येशू यहुद्यातून निघून परत गालील प्रांतात गेला. गालिलाकडे जाताना येशूला शमरोन प्रांतातून जावे लागले. शमरोनातील सुखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली. येशू तिला म्हणाला,
मला प्यावयास पाणी दे.
हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते. ती शोमरोनी स्त्री म्हणाली,
तुम्ही यहुदी आहात आणि मी तर एक शमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.
यहुदी लोकांचे शमरोनी लोकांशी सलोक्याचे संबंध नव्हते. येशूने उत्तर दिले,
देव काय दान देतो याविषयी तुला माहित नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहित नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.
ती स्त्री म्हणाली,
महाराज, जिवंत पाणी आम्हाला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. आमचा पिता पूर्वज याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हाला दिली. ते स्वतः या विहिरीचे पाणी पित असत. शिवाय त्यांची मुले व गुरे ढोरे याच विहिरीचे पाणी पित असत.
येशू म्हणाला,
जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल.
ती स्त्री येशूला म्हणाली,
महाराज, ते पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.
येशूने तिला सांगितले,
जा तुझ्या पतीला घेऊन इकडे ये.
ती स्त्री म्हणाली,
मला पती नाही.
येशू तिला म्हणाला,
हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही. खरे तर तुझे 5 पती झाले आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.
ती स्त्री म्हणाली,
महाराज, मला आता कळले की तुम्ही एक संदेष्ट आहात. आमचे वाड वडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की येरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे.
येशू म्हणाला,
बाई माझ्यावर विश्वास ठेव. अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची
देवाची उपासना करण्यासाठी येरुशलेमला आगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शमरोनी उपासना करता. आम्ही यहुदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते, कारण यहुदी लोकांकडूनच तारण येते. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.
ती स्त्री म्हणाली,
मसीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मसीहा येईल तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल.
येशू म्हणाला,
ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे, मीच तो मसीहा आहे.
तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु तुम्हाला काय पाहिजे? अगर तुम्ही तिच्याशी का बोलत आहात असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही. मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावातील लोकांना सांगितले,
एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले, त्याला भेटायला चला, कदाचित तो ख्रिस्त असेल.
मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले. ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करू लागले,
गुरुजी दोन घास खाऊन घ्या.
परंतु येशूने उत्तर दिले,
माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही.
म्हणून शिष्य एकमेकांना विचारू लागले,
येशूला कोणीतरी अगोदरच काही खावायस आणून दिले काय?
येशू म्हणाला,
ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न, त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, पीक गोळा करायला अजून 4 महिने आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा, लोकांकडे पहा, पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो आनंद काळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणाऱ्यासह आनंदी आहे. एक पेरणी करतो तर दुसरा कापणी असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे? ज्या पिकासाठी तुम्ही मेहनत केली नाही त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हास पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हास मिळतो.
त्या गावातील पुष्कळ शमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरून त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते,
मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.
शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे 2 दिवस राहिला. आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला. ते लोक त्या स्त्रीला म्हणाले,
पहिल्यांदा तू जे आम्हाला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हाला कळले की खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.
2 दिवसांनी येशू तिथून निघाला आणि गालील प्रांतात गेला. पूर्वीच येशू म्हणाला होता की संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही. येशू जेव्हा गालिलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वलांडण सणाच्या दिवसात येरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती, कारण ते लोकही सणानिमित्त तेथे गेले होते. येशू पुन्हा गालिलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी कफरनहूम नगरात राहत होता. या माणसाचा मुलगा आजारी होता. येशू यहुदियातून आला आहे आणि आता तो गालिलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफरनहूम येथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली, कारण त्याचा मुलगा
जवळजवळ मेला होता. येशू त्याला म्हणाला, चमत्कार आणि अद्भुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल. राजाचा अधिकारी म्हणाला,
महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी माझ्या घरी चला.
येशूने उत्तर दिले,
जा, तुझा मुलगा वाचेल.
येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नौकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले,
तुमचा मुलगा बरा आहे.
त्या मनुष्याने विचारले,
माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?
नौकर म्हणाले,
काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.
तुझा मुलगा वाचेल असे 1 वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला. यहुद्यातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार. योहान अध्याय 5. नंतर एका यहुदी सणासाठी येशू एरुशलेमला गेला. एरुशलेमात एक तळे आहे, त्या तळ्याला लागून 5 पडव्या आहेत होत्या. यहुदी भाषेत त्या तळ्याला बेतेजाता म्हणत. हे तळे मेनरे नावाच्या वेशीजवळ आहे. तळ्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यामध्ये उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला एक रोगी पडून होता. येशूने त्याला तेथे पडलेले पाहिले. तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले, तुला बरे व्हावयाला पाहिजे का? त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले,
महाराज, पाणी हलते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ती नाही. सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसरा रोगी पाण्यात उतरतो.
मग येशू म्हणाला,
उठून उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग.
तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला. तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाताचा दिवस होता. म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले,
आज शब्बाताचा दिवस आहे. शब्बाताच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.
परंतु तो मनुष्य म्हणाला,
ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की तू आपली खाट उचल आणि चालू लाग.
यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले,
तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?
परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते. त्या ठिकाणी बरेच लोक होते आणि येशू तेथून निघून गेला होता. नंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला,
पहा, आता तू बरा झाला आहेस, पण पाप करण्याचे सोडून दे, नाहीतर तुझे अधिक वाईट होईल.
नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहुदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे. येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता. म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला,
माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो.
यावरून यहुदी लोकांचा येशूला जीवे मारण्याचा पक्का निषेध झाला. ते म्हणाले,
पहिली गोष्ट ही की येशू शब्बाता संबंधीचा नियम मोडतो. दुसरे, देव माझा पिता आहे असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो.
परंतु येशूने उत्तर दिले,
मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखविल तेव्हा तुम्ही सर्वजण चकित व्हाल. पिता लोकांना मेलेल्यातून उठवितो आणि जीवन देतो, तसेच पुत्रही त्याला ज्यांना द्यायला पाहिजे त्यांना जीवन देतो. याशिवाय पिता कोणाचाही न्याय करीत नाही, परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. देवाने हे अशासाठी केले की लोक जसा पित्याचा सन्मान करतात तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत कालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, अशी महत्वाची वेळ येत आहे, ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल. खुद्द पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो, म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे, कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे. तुम्ही याचे आश्चर्य मानू नका, अशी वेळ येत आहे की सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल, परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील. मी एकटा काहीच करू शकत नाही, मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे, कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो. जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत, परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही यहोनाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हाला सांगितलेच आहे. माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही, परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो. पेटलेला दिवा प्रकाश देतो तसाच योहान होता, आणि तुम्हाला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला. परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टीवरून हे सिद्ध होते की पित्याने मला पाठविले आहे, आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्षी दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही. तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहत नाही, कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही. तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता, त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंत काळचे जीवन मिळते असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते. तरी तुम्ही अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता. मला माणसाकडून स्तुती नको, पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हामध्ये देवाविषयी प्रीती नाही हे मला माहीत आहे. मी माझ्या पित्यापासून आलो आहे, मी त्याच्या वतीने बोलतो, परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारित नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. तुम्हाला एकमेकांकडून स्तुती करून घ्यायला आवडते, परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही. मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? मी पित्यासमोर उभा राहून तुम्हाला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमचे चुकते असे मोशेच तुम्हाला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हाला आशा आहे. जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल, कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.
योहान अध्याय 6। नंतर येशू गालील किंवा तिबिरिया सरोवराच्या पलीकडे गेला, तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले, कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले, म्हणून ते त्याच्या मागे गेले। मग येशू टेकडीच्या वर चढून गेला, तो आपल्या शिष्यासह तेथे बसला। त्याच सुमारास यहुदी लोकांचा वलांडण सण जवळ आला होता। येशूने नजर वर करून पाहिले, तो लोकांचा मोठा समुदाय आपल्याकडे येताना त्याला दिसला। येशू फिलिपाला म्हणाला,
आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?
फिलिपची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करून ठेवला होता। फिलिपने उत्तर दिले,
येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल।
आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता। आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता। आंद्रिया म्हणाला,
इथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 लहान मासे आहेत, परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत।
येशू म्हणाला, लोकांना खाली बसण्यास सांगा। ती बरीच गवताळ अशी जागा होती, तेथे खाली बसलेले सुमारे 5,000 पुरुष होते। मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या, येशूने भाकरी बद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या। मासे घेऊन त्याने तसेच केले। येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले। सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते। जेवण झाल्यावर येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाला,
लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा, काहीही वाया जाऊ देऊ नका।
म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले। लोकांनी जेवायला सुरुवात केली, तेव्हा जवळच्या फक्त 5 भाकरे तेथे होत्या। शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरल्या। येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले,
जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे।
आपण राजा बनावे असे लोकांना वाटते हे येशूला माहीत होते। येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला। तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला। त्या संध्याकाळी येशूचे शिष्य गालील सरोवराकडे गेले। शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफरनहूम नगराकडे निघाले। आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता। वारा फारच जोराने वाहत होता आणि सरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या। त्यांनी नाव 3 ते 4 मैल वल्लवीत नेली, तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला। तो सरोवराच्या पाण्यावरून चालत होता, तो नावेकडेच येत होता। तेव्हा शिष्य घाबरले, परंतु येशू त्यांना म्हणाला,
मी आहे, भिऊ नका।
येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदाने येशूला नावेत घेतले आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली। दुसरा दिवस उजाडला। काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते। त्या लोकांना माहीत होते की येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता। त्यांना समजले की येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते। पण मग तिबिरियाहून आणखी काही नावा आल्या। आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठाला लागल्या। प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या, तीच ही जागा होती। आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले, म्हणून लोक नावामध्ये बसले आणि कफरनहूमाला गेले। त्यांना येशूला शोधायचे होते। लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला। लोक म्हणाले,
गुरुजी तुम्ही इकडे कधी आलात?
येशूने उत्तर दिले,
तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हास खरे सांगतो, तुम्ही मला शोधता कारण तुम्ही भाकरी खाल्ल्या आणि तुमची तृप्ती झाली। ऐहिक अन्न नाश पावते, म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करू नका, परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंत काळचे
जीवन देते अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा, मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हाला देईल। देव जो पिता याने दाखवून दिले आहे की तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे।
लोकांनी येशूला विचारले,
आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?
येशूने उत्तर दिले,
तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे ते हेच की देवाने ज्याला पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा।
मग लोक येशूला म्हणाले,
देवाने तुम्हालाच पाठविले आहे, हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हाला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू। तुम्ही काय कराल? अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला? पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायला दिली।
येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही, माझा पिता तुम्हाला खरी स्वर्गीय भाकर देतो। देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो तोच ती भाकर।
ते लोक येशूला म्हणाले,
महाराज आम्हाला हीच भाकर नेहमी द्या।
मग येशू म्हणाला,
मीच ती जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। मी तुम्हाला पूर्वीच सांगितले की तुम्ही मला पाहिले तरीही विश्वास ठेवित नाही। पिता माझे लोक मला देतो त्यातील प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन। मी स्वर्गातून खाली आलो ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे। मला पाहिजे ते करायला मी आलो नाही। देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये, परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे। ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छा आहे। पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंत काळचे जीवन आहे। मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन हेच माझ्या पित्याला हवे।
मग यहुदी लोक येशू विरुद्ध कुरकूर करू लागले, कारण
स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे
असे तो म्हणाला। यहुदी लोक म्हणाले,
हा येशू आहे, आपण त्याच्या आई वडिलांना ओळखतो, येशू तर येशूफाचाच पुत्र आहे। मी स्वर्गातून खाली आलो आहे असे तो कसे काय म्हणू शकतो?
पण येशूने उत्तर दिले,
आपापसात कुरकूर करू नका, पित्यानेच मला पाठविले आहे, पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन। पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही तर ती व्यक्ती माझ्याकडे येऊ शकत नाही। संदेष्ट्यांनी असे लिहिले आहे की देव सर्व लोकांना शिक्षण देईल। लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात। देवाने ज्याला पाठविले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही, फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे। मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळाले आहे। मी जीवन देणारी भाकर आहे। तुमच्या वाडवडिलांनी अरण्यात असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला, परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले। जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे। जर ही भाकर कुणी खाईल तर तो कधीच मरणार नाही। स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे। जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंत काळासाठी जिवंत राहील, आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे। जगातील लोकांना जीवन मिळावे यासाठी मी माझे शरीर देईन।
नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले। ते म्हणाले,
हा मनुष्य आपले स्वतःचे शरीर आम्हाला कसे काय खायला देऊ शकेल?
येशू म्हणाला,
मी तुम्हाला खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे। जर तुम्ही हे करणार नाही तर तुमच्यात खरे जीवन नाही। जो कुणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल, शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन। माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे। जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. पित्याने मला पाठविले तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील. आपल्या वाडवडिलांनी अरण्यात जी भाकर खाल्ली त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरून गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खातो तो अनंत काळ जगेल.
कफरनहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या. येशूच्या शिष्यांनी हे ऐकले. त्यापैकी अनेक जण म्हणाले,
हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?
आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला,
ही शिकवण तुम्हाला त्रासदायक वाटेल काय? तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हाला त्रासदायक वाटेल काय? शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही, परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते. परंतु तुमच्यातील काही जण विश्वास ठेवित नाहीत.
जे लोक विश्वास ठेवित नव्हते ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता तोही त्याला माहीत होता. येशू म्हणाला,
म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की जर पिता एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यक्ती येणारच नाही.
येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याला सोडून गेले. येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले. नंतर येशूने आपल्या 12 शिष्यांना विचारले,
तुम्हाला सुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?
शिमोन पेत्राने उत्तर दिले,
प्रभूजी आम्ही कोठे जाणार? अनंत कलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पवित्र व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे.
मग येशूने उत्तर दिले,
तुम्हा 12 जणांना मी निवडले पण तुमच्यातील एक सैतान आहे.
शिमोन इस्करियोत याचा मुलगा यहुदा याच्याविषयी येशू बोलत होता. यहुदा 12 शिष्यांपैकी एक होता. परंतु पुढे हाच यहुदा येशूच्या विरुद्ध उठणार होता. योहान अध्याय 7. यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहुदिया प्रांतातून प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहुदी लोकांना येशूला जीवे मारायचे होते. यहुदी लोकांचा मंडपाचा सण जवळ आला होता. म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले,
तू येथून सणासाठी यहुदियात जा, म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील. लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.
येशूच्या भावांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. येशू आपल्या भावांना म्हणाला,
माझी योग्य वेळ अजून आलेली नाही, पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल. जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो. तेव्हा तुम्ही सणासाठी जा. मी आताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.
हे सांगितल्यानंतर येशू गालिलातच राहिला. म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही. सणाच्या काळात यहुदी लोक येशूचा शोध करीत होते. यहुदी म्हणाले,
तो मनुष्य कोठे आहे?
लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यातील अनेक लोक येशू विषयी आपसात बोलत होते. काही म्हणाले,
तो चांगला मनुष्य आहे.
परंतु दुसरे काही जण म्हणाले,
नाही, तो लोकांना ठकवितो.
परंतु लोकांपैकी कोणीच येशू विषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांना यहुदी पुढाऱ्यांची भीती वाटत होती. अर्धा अधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. यहुदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,
हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एवढे तो कुठून शिकला?
येशूने उत्तर दिले,
मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की माझी शिकवण माझी स्वतःची नाही. जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो तो स्वतःला सन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो, त्याचे काहीच खोटे नसते. मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले खरे ना, परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जीवे मारायला पाहता?
लोकांनी उत्तर दिले, तुम्हाला भूत लागले आहे, आम्ही काही तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.
येशू त्यांना म्हणाला, मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झाला. मोशेने तुम्हाला सुनतेचा नियम दिला, परंतु खरे पाहता सुनता मोशेपासून आलेली नाही, ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बात दिवशीही तुम्ही मुलांची सुनता करता. याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बात दिवशीही बालकांची सुनता करता येते. मग मी शब्बात दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? वरवर पाहून न्याय करू नका, तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करून योग्य प्रकारे न्याय करा.
मग येरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले,
याच माणसाला लोक जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे, आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल.
परंतु हा माणूस कुठून आला आहे हे आपल्याला माहित आहे, आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाच कळणार नाही.
अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला,
होय तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हाला माहीत आहे, परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही, पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.
येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरू शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले,
आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करून दाखवील काय? नाही, म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.
लोक येशू विषयी जे बोलत होते ते परुषांनी ऐकले, म्हणून मुख्य याजक आणि परुषी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. मग येशू म्हणाला,
मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन, नंतर ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी परत जाईन. तुम्ही माझा शोध कराल, पण मी तुम्हाला सापडणार नाही.
यहुदी आपापसात म्हणाले,
हा माणूस असा कुठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहुदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? हा माणूस म्हणतो, तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही. तो असेही म्हणतो, जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही. याचा अर्थ काय?
सणाचा शेवटचा दिवस आला, तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला,
ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.
असे पवित्र शास्त्र सांगते. येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता, कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता. येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले,
हा माणूस खरोखरच संदेष्ट आहे.
दुसरे म्हणाले,
हा ख्रिस्त आहे.
तर दुसरे काही जण म्हणाले,
ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.
पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की
ख्रिस्त दाविद राजाच्या घराण्यातून येईल,
आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की
दाविद राजा राहत असे
त्या बेतलहेम गावातून ख्रिस्त येईल.
तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. काहींना येशूला अटक करायचे होते, पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही. मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुषांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुषांनी शिपायांना विचारले,
तुम्ही येशूला का आणले नाही?
मंदिराचे शिपाई म्हणाले,
तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत.
मग परुषी म्हणाले,
म्हणजे येशूने तुम्हाला सुद्धा मूर्ख बनवले? पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही. आम्हा परुषांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही. परंतु बाहेरच्या लोकांना नियमशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल.
परंतु त्या घोळक्यात निकोदेम हजर होता. यापूर्वी हा निकोदेमच येशूला भेटायला आला होता. निकोदेम म्हणाला,
एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियमशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करू शकत नाही.
यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले,
तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पहा, गालिलातून एकही संदेष्टा येणार नाही, हे तुला कळेल.
नंतर ते सर्व यहुदी पुढारी आपापल्या घरी गेले. योहान अध्याय 8. येशू जैतूनाच्या डोंगरावर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले. नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहुदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले. ते येशूला म्हणाले,
गुरुजी, जो हिचा नवरा नाही अशा माणसाचे व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले. मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली आहे की असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करून जीवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?
येशूला पेचात पकडावे म्हणून यहुदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काहीतरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. यहुदी पुढारी येशूला प्रश्न विचारितच राहिले म्हणून येशू मान वर करून त्यांच्याकडे पाहत म्हणाला,
ज्याने कधीच पाप केले नाही असा एक तरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.
मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला. येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले ते एक एक करून निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती. येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले,
बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?
त्या स्त्रीने उत्तर दिले,
महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.
मग येशू म्हणाला,
मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करू नकोस.
नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला,
मी जगाचा प्रकाश आहे. जो माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.
परंतु परुष लोक येशूला म्हणाले,
जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता तेव्हा या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारू शकत नाही.
येशूने उत्तर दिले,
होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील, कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो, कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर असतो. तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की दोन साक्षीदार
एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात ते तुम्हाला स्वीकारावेच लागते। स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे आणि ज्या पित्याने मला पाठविले तो दुसरा साक्षीदार आहे। लोकांनी येशूला विचारले,
तुमचा पिता कोठे आहे?
येशूने उत्तर दिले, तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही, जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते। येशू मंदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला। ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटी जवळच तो होता, परंतु येशूला कोणी अटक केली पकडले नाही कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती। येशू पुन्हा लोकांना म्हणाला, मी लवकरच तुम्हाला सोडून जाईन, तुम्ही माझा शोध कराल परंतु तुम्ही आपल्या पापात मराल, मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही। म्हणून यहुदी लोक एकमेकास विचारू लागले,
येशू स्वतःला ठार करणार नाही ना, यासाठी तो असे म्हणाला का की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?
पण येशू म्हणाला, तुम्ही लोक येथील खालचे आहात पण मी वरचा आहे, तुम्ही या जगाचे आहात परंतु मी या जगाचा नाही, तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय मी आहे यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही तर तुम्ही पापात मराल। यहुदी लोकांनी विचारले,
मग तुम्ही कोण आहात?
येशूने उत्तर दिले, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलो तोच मी आहे, तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत, मी तुमचा न्याय करू शकतो परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो आणि तो सत्य सांगतो।
येशू कोणाविषयी बोलत आहे हे लोकांना समजेना, येशू त्यांना पित्याविषयी सांगत होता। म्हणून येशू लोकांना म्हणाला,
तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, वधस्तंभावर ठार माराल, मग तो मी आहे हे समजू शकाल, मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही हे तुम्हाला समजेल। तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो, ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो, म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही।
येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या यहुदी लोकांना तो म्हणाला,
तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात, मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करील।
यहुदी लोकांनी उत्तर दिले,
आम्ही अब्राहमाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो, तर आम्ही मोकळे हो असे तुम्ही का म्हणता?
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे, पाप त्याचा मालक आहे। गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो। म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल। तुम्ही अब्राहमाचे लोक आहात हे मला माहित आहे, परंतु तुम्ही मला जीवे मारावयास टपलेले आहात, कारण तुम्हाला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे। माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले तेच मी तुम्हाला सांगत आहे, परंतु तुमच्या पित्याने तुम्हाला सांगितले तेच तुम्ही करता।
यहुदी लोकांनी उत्तर दिले,
आमचा पिता अब्राहम आहे।
येशू म्हणाला,
तुम्ही जर खरोखरच अब्राहमाची संतती असता तर अब्राहमाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या। देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हाला सांगणारा मी एक मनुष्य आहे, परंतु तुम्ही मला जीवे मारायला पाहता। अब्राहमाने तसे केले नाही, पण अब्राहमाने जे केले नाही ते तुम्ही करता, याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत, तर तुमचा पिता अब्राहम नसून कुणी वेगळा आहे।
परंतु यहुदी म्हणाले,
ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही, त्यांच्या सारखे आम्ही नाही, देव आमचा पिता आहे, तोच एक आमचा पिता आहे।
येशू त्या यहुदी लोकांना म्हणाला,
जर देव खरोखरच तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे, मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही, देवानेच मला पाठविले। मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हाला समजत नाही का? कारण की तुम्हाला माझी शिकवण स्वीकारता येत नाही। तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता। सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे, सैतान सत्याच्या विरुद्ध आहे आणि सैतानाच्या ठाई सत्य नाही। तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे, सैतान लबाडा आहे आणि तो असत्याचा पिता आहे। मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही। मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करू शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवित नाही? जो देवाचा आहे तो देवाचे म्हणणे ऐकतो, परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही, कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत।
यहुदी म्हणाले,
तुम्ही शमरुनी आहात, तुम्हाला भूताने पछाडले आहे असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?
येशूने उत्तर दिले, मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो, परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही। स्वतःला सन्मान मिळवण्याचा प्रयत्न मी करीत नाही, माझा सन्मान व्हावा असे एकाला देवाला वाटते, तोच न्यायाधीश आहे। मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही।
यहुदी लोक म्हणाले, तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे हे आता आम्हाला माहीत झाले, अब्राहम आणि संदेष्टे मेले, परंतु तुम्ही म्हणता जो माझ्या शिकवणुकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही। तुम्ही आमचा पिता अब्राहम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हाला वाटते काय? अब्राहम मेला तसेच संदेष्टेही मेले, तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?
येशूने उत्तर दिले, जर मी स्वतःच स्वतःचा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही। माझा पिता माझा सन्मान करतो, तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता, परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही, पण मी त्याला ओळखतो, तो सांगतो त्याचे पालन मी करतो। मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो तर तुम्ही लबाड आहात, तसा मीही लबाड ठरेन, परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो। माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहम आनंदित झाला होता, त्याने तो दिवस पाहिला आणि त्याला आनंद झाला।
यहुदी लोक येशूला म्हणाले,
तुम्ही अब्रामाला कधीच पाहिले नाही, तुम्ही 50 वर्षाचेही नाही।
येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, अब्राहमाच्या जन्मापूर्वी पासून मी आहे।
जेव्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले, पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला। योहान अध्याय 9। येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला। हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता। येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले,
गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला, परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आईवडिलाच्या पापामुळे?
येशूने उत्तर दिले, त्याच्या स्वतःच्या पापामुळे, अगर त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही। मी याला बरे करताना लोकांनी देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला। दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे। रात्र येत आहे आणि रात्री कुणी काम करू शकत नाही। मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे।
असे बोलल्यानंतर येशू मातीवर थुंकला, त्याने त्या थुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवला। मग येशूने त्या मनुष्याला सांगितले,
जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू।
शिलोह म्हणजे पाठविलेला, म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला, त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते। काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते। ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले,
पहा, येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना?
काही लोक म्हणाले,
होय, हा तोच आहे।
परंतु दुसरे काही म्हणाले,
नाही, हा तो मनुष्य नाही, हा फक्त त्याच्या सारखा दिसतो।
मग तो माणूस स्वतःहूनच म्हणाला,
अहो, मीच तो पुरीचा आंधळा आहे।
लोकांनी विचारले,
अरे, असे घडले तरी काय, तुला कसे दिसू लागले?
त्या मनुष्याने उत्तर दिले,
लोक ज्याला येशू म्हणतात
त्याने थोडा चिखल केला, त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले आणि मग मला दिसू लागले.
लोकांनी त्या मनुष्याला विचारले,
तो मनुष्य कोठे आहे?
त्या मनुष्याने उत्तर दिले,
मला माहित नाही.
मग लोकांनी परमेश्वर लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता. येशूने चिखल करून त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बात दिवस होता. म्हणून आता परमेश्वर लोक त्या मनुष्याला विचारू लागले,
तुला कसे काय दिसू लागले?
त्या मनुष्याने उत्तर दिले,
त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला, मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.
परुषातील काही लोक म्हणाले,
हा मनुष्य शब्बाताचा नियम पाळीत नाही, म्हणून तो देवापासून नाही.
दुसरे लोक म्हणाले,
परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत.
याविषयी त्या यहुदी लोकांचे एकमत होईना. मग यहुदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले,
त्या मनुष्याने तुला बरे केले आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?
त्या मनुष्याने उत्तर दिले,
तो एक संदेष्ट आहे,
हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे. यावर यहुदी लोकांचा विश्वासच बसेना. हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आई वडिलांना बोलावून घेतले. यहुदी लोकांनी त्याच्या आई वडिलांना विचारले,
हा तुमचाच मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता जन्मापासून आंधळा होता, तर आता याला कसे काय दिसू लागले?
त्याच्या आई वडिलांनी उत्तर दिले,
हा आमचाच मुलगा आहे आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हाला माहीत नाही, त्यालाच विचारा. तो स्वतःबद्दल सांगण्या इतका शून्य झाला आहे.
त्याचे आई वडील असे म्हणाले, कारण त्यांना यहुदी धर्म पुढाऱ्यांची फार भीती वाटत होती. येशू हा ख्रिस्त आहे असे जो कोणी म्हणेल त्याला शिक्षा करायची असे यहुदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते. अशा लोकांना यहुदी पुढारी सभास्थानाबाहेर घालवू शकत होते. म्हणून त्यालाच विचारा, तो आता मोठा झाला आहे असे त्या मनुष्याचे आई वडील म्हणाले. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला यहुदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले,
तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावी, हा मनुष्य पापी आहे हे आम्हाला माहीत आहे.
त्या मनुष्याने उत्तर दिले,
तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु हे मला नक्की माहीत आहे की मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.
यहुदी पुढाऱ्यांनी विचारले,
त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?
त्या मनुष्याने उत्तर दिले,
ते मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे, परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हाला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हालाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?
यहुदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले,
तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. देव मोशेशी बोलत असे हे आम्हाला माहीत आहे, परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हाला माहीत नाही.
त्या मनुष्याने उत्तर दिले,
ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हाला माहीत नाही, परंतु त्याने माझे डोळे बरे केले. देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल. जो मनुष्य जन्मजात आंधळा होता त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडून आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.
यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले,
तू तर पापात जन्मला आहेस, तू आम्हाला शिकू पाहतोस काय?
आणि यहुदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले. यहुदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले. हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला,
तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?
त्या मनुष्याने विचारले,
महाराज हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.
येशू त्याला म्हणाला,
तू त्याला अगोदरच पाहिले आहेस, मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.
होय प्रभू, मी विश्वास ठेवतो.
त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले. येशू म्हणाला,
जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की जे आंधळे आहेत त्यांना दिसावे आणि आम्हाला पाहता येत असे वाटणारे आंधळे व्हावेत.
पुरुषातील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले आणि त्यांनी विचारले,
काय आम्ही सुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?
येशू म्हणाला,
तुम्ही जर खरोखरच आंधळे समज नसलेले असता तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु आम्हास दिसते असे तुम्ही म्हणता, तुम्ही काय करता हे जाणता, म्हणून तुम्ही दोषी आहात.
योहान अध्याय 10. येशू म्हणाला,
मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारू आहे, तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे. दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात. मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो, त्यांचे नेतृत्व करतो. मेंढरे त्याच्या मागोमाग जातात कारण ती त्याचा आवाज ओळखतात. अनोळखी माणसाच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत, ती त्या माणसापासून दूर पळून जातील कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.
येशूने लोकांना हा दाखला सांगितला, परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही. म्हणून येशू पुन्हा म्हणाला,
मी तुम्हाला खरे सांगतो, मी मेंढरांचे दार आहे. माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत. मी दार आहे, जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल, त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो, परंतु मी जीवन देण्यासाठी आलो, असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे. मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो. ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो, मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणारा माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करून त्यांची दानादान करतो. मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही. मी मेंढरांची लोकांची काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो, आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. माझी दुसरीही मेंढरे आहेत, ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे, ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीती करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. तो कोणी माझ्यापासून घेत नाही, मी माझ्या स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.
येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहुदी लोकांचे आपापसात एकमत होईना. यहुदी लोकांपैकी पुष्कळ जण म्हणाले,
याला भूत लागले आहे म्हणून ह्याचे डोके ठिकाणावर नाही, त्याचे काय ऐकावे.
परंतु दुसरे काही जण म्हणाले,
हा करतो तशा गोष्टी, भूताने डोके फिरवलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळेच नाही.
येरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण जवळ आला. तो हिवाळा होता. येशू मंदिरातील शलमोनाच्या देवळीत होता. यहुदी लोक येशूच्या भोवती जमा झाले आणि म्हणाले,
किती दिवस तुम्ही आम्हाला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हाला तसे स्पष्टच सांगा.
येशूने उत्तर दिले,
मी तुम्हाला आधीच सांगितले, परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने
जी कामे करतो ती कामे सुद्धा मी कोण आहे याची साक्ष देतात, पण तुम्ही विश्वास ठेवित नाही, कारण माझी मेंढरे लोक नाहीत। माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात। मी माझ्या मेंढरांना अनंत काळचे जीवन देतो, ती कधीच मरणार नाही आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही। माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत, तो सर्वाहून थोर आहे। माझ्या पित्याच्या हातून ते कोणी हिरावून घेणार नाही। माझा पिता आणि मी एक आहोत।
तेव्हा यहुदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडे उचलले, परंतु येशू त्यांना म्हणाला,
पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या, त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत, त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जीवे मारित आहात?
यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले,
तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मारित नाही, परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत। तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता, आणि म्हणून आम्ही तुम्हाला दोंडमार करून ठार करीत आहोत।
येशूने उत्तर दिले,
तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे, मी म्हणालो तुम्ही देव आहात, ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते। पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले, आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे। त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले, देवाने मला जगात पाठविले, मी देवाचा पुत्र आहे, आणि तुम्ही म्हणता मी बोलतो त्या गोष्टी देवाविरुद्ध आहेत। जे माझा पिता करतो तेच जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका। परंतु माझा पिता करतो तीच कृत्ये जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा। मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे।
यहुदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला, परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला। मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला। येशू जेथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला। येशू तेथेच राहिला आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले। लोक म्हणाले,
योहानाने कधी चमत्कार केला नाही, परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे।
आणि त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला। योहान अध्याय 11। लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता, तो बेथानी गावात राहत होता। याच गावात मार्था आणि मरिया राहत होत्या। ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता। त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभू, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो आजारी आहे। पण येशूने हे ऐकून म्हटले,
हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे। याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे।
येशू मार्था मरिया व लाजार यांच्यावर प्रीती करीत असे, म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी 2 दिवस राहिला। नंतर त्याने शिष्यांना म्हटले,
आपण यहुदियात परत जाऊ।
शिष्य त्याला म्हणाले,
गुरुजी, यहुदी आपणास दगड मार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?
येशूने उत्तर दिले,
दिवसाचे 12 तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो। पण जर कुणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो।
या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला,
आपला मित्र लाजार झोपी गेला आहे, पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे।
तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले,
प्रभू, तो झोपी गेला असेल तर बरा होईल।
पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता, पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे असे त्यांना वाटले। तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले,
लाजार मेला आहे आणि मी येथे नव्हतो, म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही विश्वास धरावा। आपण त्याच्याकडे जाऊया।
तेव्हा दिदू म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला,
आपणही त्याच्याबरोबर जाऊया, अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरू।
येशू आल्यावर त्याला समजले की लाजराला 4 दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे. बेथानी येरुशलेमापासून 3 किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते आणि पुष्कळशे यहुदी मार्था मरियेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासाठी आले होते. जेव्हा मार्थाने ऐकली की आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरिया घरातच राहिली.
प्रभू,
मार्था येशूला म्हणाली,
तू जर इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, पण मला माहित आहे तू जे मागशील ते देव तुला देईल.
येशू म्हणाला, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था म्हणाली,
मला माहित आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.
येशू तिला म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?
होय प्रभू,
ती त्याला म्हणाली,
तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे, देवाचा पुत्र आहेस.
आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरिया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली,
गुरुजी इथे आहेत आणि ते तुला विचारित आहेत.
जेव्हा मरियेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली. आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता, तर मार्था त्याला भेटली तेथेच अजूनपर्यंत होता. तेव्हा जे यहुदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते मरिया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्या मागे गेली. मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली,
प्रभू आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.
मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला. तो म्हणाला,
तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?
ते म्हणाले,
प्रभू या आणि पहा.
येशू रडला तेव्हा यहुदी म्हणाले,
पहा त्याला तो किती आवडत होता.
पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले,
ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचवता येऊ नये काय?
मग येशू पुन्हा अंतकरणात विवळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्यावर दगड लोटला होता. येशूने म्हटले,
हा दगड काढा.
मार्था म्हणाली,
पण प्रभू लाजर मरून 4 दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.
ती मृत लाजराची बहीण होती. येशूने तिला म्हटले,
जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?
मग त्यांनी दगड बाजूला केला तेव्हा येशू वर पाहून म्हणाला,
पित्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो, आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे. पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली,
लाजरा बाहेर ये.
मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला,
त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.
जे यहुदी मरियेकडे आले होते त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांच्यातील काहींनी पुरुषांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. तेव्हा मुख्य याजकांनी व पुरुषांनी सभा भरून म्हटले,
हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे, आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.
तेव्हा त्यांच्यातील कैफा नावाची व्यक्ती त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला,
तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही हे लक्षात घेत नाही की सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.
तो हे स्वतःहून बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे म्हणून तो मरणार आहे. म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याची मसलत केली. यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहुद्यामध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणा अगोदर पुष्कळ लोक आपणास शुद्ध करायला देशातून वर येरुशलेमेस गेले. ते येशूचा शोध करीत राहिले आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले,
तुम्हाला काय वाटते, तो सणाला येणार नाही काय?
पण मुख्य याजक व पुरुषांनी अशी आज्ञा केली होती की येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील. योहान अध्याय 12. मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर 6 दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता, म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. तेव्हा मरियेने 1/2 किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले. पण त्याच्या शिष्यांपैकी एक यहुदा इस्करेत, ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला,
हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या 300 रुपयाच्या किमतीचे होते.
गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला,
तिला एकटे सोडा.
येशूने उत्तर दिले,
मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.
मग तो तेथे आहे हे यहुद्यातील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे, तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजाराला पाहावे म्हणून ते आले. तेव्हा मुख्य याजकांनी लाजाराला मारण्याचा कट केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवित होते. दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू येरुशलेमकडे येत आहे. त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते,
होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, इस्रायलचा राजा धन्यवादित असो.
येशूला एक शिंगरू दिसले, त्यावर तो बसला आणि संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे,
सियोनेच्या कन्ये भिऊ नको, पहा तुझा राजा येत आहे, गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.
सुरुवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत, पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या. मग जो जमाव त्याने लाजाराला कबरीतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता, तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले, कारण त्याने तो चमत्कार केला होता हे त्यांनी ऐकले होते. म्हणून पुरुषे एकमेकास म्हणाले,
पहा याच्या पुढे आपले काहीच चालत नाही, सगळे जग त्याच्या मागे चालले आहे.
आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. ते फिलिप्पाकडे आले, जो गालिलातील बेतसेदा येथील होता. त्यांनी विनंती केली,
महाराज येशूला पहावे अशी आमची इच्छा आहे.
फिलिप आंद्रियाकडे हे सांगण्यास गेला. नंतर आंद्रिया व फिलिप यांनी येशूला सांगितले. येशू त्यांना म्हणाला,
मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, गव्हाचा दाना भूमीत पडून मेला नाही तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमावेल, पण जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला अनंत काळाच्या जीवनासाठी राखील. जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील. माझे अंतकरण व्याकुळ झाले आहे आणि मी आता काय सांगू. पित्या, माझ्या या घटकेपासून सुटका कर. केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. पित्या, तुझे गौरव कर.
तेव्हा आकाशातून वाणी झाली की
मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करेन.
जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले,
गडगडाट झाला.
दुसरे म्हणाले,
देवदूत त्याच्याशी बोलला.
येशू म्हणाला,
हा आवाज तुमच्यासाठी होता, माझ्यासाठी नव्हे. या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाचा राजकुमाराला हकलून देण्यात येईल. परंतु मी जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.
त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते. जमाव म्हणाला,
ख्रिस्त सर्व काळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?
मग येशू त्यांना म्हणाला,
आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला, यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करू नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हाला प्रकाश आहे, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवा.
येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला. येशूने इतके चमत्कार त्यांच्या समोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेविनात, यासाठी की येशया संदेशाचे वचन पूर्ण व्हावे.
प्रभू, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?
या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे येशया एके ठिकाणी म्हणतो,
त्यांनी डोळ्याने पाहू नये व अंतकरणाने समजू नये, फिरू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्यांनी त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंतकरण कठीण केले आहे.
येशया असे म्हणाला कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला. तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आपणास सभास्थानाच्या बाहेर घालू नये म्हणून परुषामुळे त्यांनी हे पत्करले नाही. कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले. तेव्हा येशू मोठ्याने बोलला,
जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही त्याचा न्याय मी ठरवित नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही तर जगाच्या तारणासाठी आलो आहे. जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी स्वतःहून बोललो असे नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा केली आहे, आणि त्याची आज्ञा अनंत काळचे जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.
योहान अध्याय 13. मग वलांडन सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती केली. मग संध्याकाळचे भोजन होण्याच्या वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला शत्रूंच्या हाती द्यावे असे आधीच घालून दिले असताना आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून येशू जेवणावरून उठला. त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, पण पेत्र त्याला म्हणाला,
प्रभू तू माझे पाय धुणार काय?
येशूने उत्तर दिले,
मी आता जे करीत आहे ते तुला आता कळणार नाही, तर पुढे तुला कळेल.
पेत्र त्याला म्हणाला,
तू माझे पाय कधी धुवायचे नाहीत.
येशूने उत्तर दिले,
जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही.
शिमोन पेत्राने उत्तर दिले,
मग प्रभू माझे पायच नव्हे तर हात व डोकेही धुवा.
येशूने उत्तर दिले,
ज्यांची आंघोळ झाली आहे त्याचे फक्त पाय धुतले तरी चालेल, कारण तो स्वच्छच आहे. तुम्ही स्वच्छ आहात पण सर्वच नाहीत.
आपल्याला कोण धरून देणार हे येशूला माहीत होते, म्हणून तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत असे तो म्हणाला. जेव्हा त्याने त्याचे पाय धुण्याचे संपविले तेव्हा त्याने आपली बाह्य वस्त्रे घातली व आपल्या जागेवर आला. त्याने त्यांना विचारले,
मी काय केले हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरुजी आणि प्रभू म्हणता आणि योग्य म्हणता, कारण मी तोच आहे. म्हणून मी जो प्रभू आणि गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले, तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला उदाहरण घालून दिले. मी खरे सांगतो, दास आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठविलेला ज्याने पाठविले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, ज्यांना मी निवडले ते मला माहीत आहेत, परंतु पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसे घडलेच पाहिजे. जो माझी भाकर खातो त्याने माझ्यावर आपली टाच उचललेली आहे. हे होण्या अगोदरच मी तुम्हास सांगतो यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा की मी तो आहे. मी तुम्हास खरे सांगतो, ज्या कोणाला मी पाठवितो त्याला जो स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.
असे बोलल्यावर येशू आपल्या आत्म्यात व्याकुळ झाला आणि उघडपणे म्हणाला,
मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यातील एक जण मला धरून देईल.
तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आणि ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या जवळ खेटून बसला होता. शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावले आणि म्हणाला,
ज्याच्याविषयी तू बोलतो तो कोण आहे हे विचार.
तेव्हा तो तसाच येशूच्या अगदी जवळ असता त्याला म्हणाला,
प्रभू तो कोण आहे?
येशूने उत्तर दिले,
ज्याला मी भाकरीचा तुकडा ताटात भिजवून देईन तोच तो आहे.
मग त्याने भाकरीचा तुकडा ताटात बुडून घेतला व तो शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याला दिला. त्याने भाकरीचा तुकडा घेतला आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला. मग येशूने त्याला म्हटले,
तुला जे करायचे आहे ते लवकर कर.
पण त्याने त्याला काय सांगितले हे जेवणास बसलेल्यांपैकी कोणाला कळले नाही, कारण यहुदा जवळ पैशाचा व्यवहार होता. काहींना वाटले येशू त्याला भोजनास जे पाहिजे ते आणण्यासाठी सांगत आहे किंवा गरीबाला काही देण्याविषयी सांगत आहे. यहुदाने भाकर घेतल्याबरोबर तो बाहेर गेला, कारण ती वेळ रात्रीची होती. तो गेल्यावर येशू म्हणाला,
आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठाई देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठाई त्याचे गौरव करील, तो त्याचे गौरव लवकर करील. माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुदियास सांगितले की जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही। तसेच मी तुम्हालाही आता सांगतो, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा। तुमची एकमेकांवर प्रीती असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात।
शिमोन पेत्र त्याला म्हणाला,
प्रभू तुम्ही कोठे जात आहात?
येशूने उत्तर दिले,
जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही, पण नंतर तू माझ्या मागे येशील।
पेत्र त्याला म्हणाला,
माझ्याने आताच तुमच्या मागे काय येता येणार नाही? मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे।
मग येशूने उत्तर दिले,
तू खरोखर आपला जीव मसाठी देशील? मी खरे सांगतो, तू मला 3 वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही।
योहान अध्याय 14।
तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो। मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे। आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे।
थोमा येशूला म्हणाला,
प्रभू तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार?
येशूने उत्तर दिले,
मी मार्ग सत्य आणि जीवन आहे, केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते। जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे।
फिलिप येशूला म्हणाला,
प्रभू आम्हाला पिता दाखवा, एवढेच आमचे मागणे आहे।
येशूने त्याला म्हटले,
फिलिप्पा मी इतका वेळ तुझ्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो। मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा, नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा। मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी कामे करील, कारण मी पित्याकडे जातो। आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे। जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन। जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल, आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे। सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे, जग त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील। मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन। आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल, मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल। त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात, मी तुमच्यामध्ये आहे। ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तो असा आहे की जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर पिता प्रीती करेल, मी सुद्धा त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन।
मग यहुदा इस्कोरियोत नव्हे त्याला म्हणाला,
पण प्रभू तू आम्हासमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?
येशूने उत्तर दिले,
जर कुणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील, आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू। जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी शिकवण पाळणार नाही। हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत, ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत। मी तुम्हाजवळ राहत असतानाच तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो सहाय्य करता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हा सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल। शांती मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांती मी तुम्हाला देतो, जसे जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही। तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका आणि भेऊ नका। मी जातो आणि तुम्हाकडे येणार आहे असे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे। जर तुमची माझ्यावर प्रीती असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे। मी तुम्हाला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा। मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही। परंतु जगाने हे शिकले पाहिजे की मी पित्यावर प्रीती करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे नेमके तसेच मी करतो। चला आता आपण निघूया।
योहान अध्याय 15।
मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे। तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो। ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ द्यावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो। जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहात। तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन। जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही। मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात। जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याच्याने काही होत नाही। कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो, तो वाळून जातो, मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते। तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हास मिळेल। तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल। जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे। माझ्या प्रीतीत रहा। ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल। माझा आनंद तुम्हामध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे। आपल्या मित्रासाठी मरावे यापेक्षा कोणाचीही प्रीती मोठी नाही। मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात। आता मी तुम्हाला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हाला मित्र म्हणतो, कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हाला कळविल्या आहेत। तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे। तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो। जर जग तुमचा द्वेष करते तर लक्षात ठेवा की पहिल्यांदा जगाने माझा सुद्धा द्वेष केलेला आहे। तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर जशी स्वतःवर करतात तशी प्रीती केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने आणि तुमची जगातून निवड केल्याने जग तुमचा द्वेष करते। जे शब्द तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा। कोणताही नौकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो। त्यांनी जर माझी छळवणूक केली तर ते तुमचेही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमची सुद्धा पाळतील। माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशा प्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले त्याला ते ओळखत नाहीत। जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्दल दोषी ठरले नसते। आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही। जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो। मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत, मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर पापाबद्दल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला। परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले, कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला। पित्यापासून मी सहाय्यकर्ता पाठवीन, सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे, तो पित्यापासून येतो, जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो, आणि तुम्ही सुद्धा माझ्याविषयी लोकांना सांगाल, कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात।
योहान अध्याय 16।
मी हे सर्व तुम्हाला सांगितले आहे ते यासाठी की तुम्ही माझ्यावरील विश्वासाविषयी भुलविले जाऊ नये। ते तुम्हाला सभास्थानाच्या बाहेर काढतील। खरे पाहता अशी वेळ येत आहे की जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की आपण देवाची सेवाच करीत आहोत, आणि ते तुम्हाला असे जरूर करतील, कारण त्यांना पिता किंवा मी माहीत नाही। मी तुम्हाला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याविषयी सावध केले होते, हे तुमच्या लक्षात येईल। परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो, तरी तू कोठे जातोस असे तुम्हातील कोणी मला विचारित नाही, पण या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतकरण दुःखाने भरले आहे। तरी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर सहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही, पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन, आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्ध करील। मी पापाविषयी सांगितले तर लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत, सहाय्यकर्ता पवित्र आत्मा त्यांना त्यांची जाणीव करून देईल। नीतिमत्त्वाविषयी मी पित्याकडे जात आहे, मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो सहाय्यकर्ता पवित्र आत्मा त्यांना पटवून देईल। हा सहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल, कारण या जगाच्या अधिपतीचा सैतान न्याय होऊन चुकला आहे। मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे, तुम्हाला झेपणार नाही इतके सांगायचे आहे, पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील। तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे त्याविषयी तो तुम्हाला सांगेल। जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हाला कळवून तो माझे गौरव करील। जे सर्व पित्याचे आहे ते माझे आहे, या कारणासाठीच मी म्हणालो की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हाला कळवील। थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, नंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल।
त्याच्या शिष्यातील काही जण एकमेकांस म्हणाले,
तू असे म्हणतो याचा अर्थ काय? थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जात आहे।
ते विचारतच राहिले,
थोड्या वेळाने याचा अर्थ काय? तो काय म्हणत आहे हे आम्हाला समजत नाही।
येशूने पाहिले की याविषयी त्यांना काही विचारायचे आहे, म्हणून तो त्यांना म्हणाला,
तुम्ही एकमेकांना हे विचारित आहात काय, की जेव्हा मी म्हणालो थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि मग थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल? मी तुम्हाला खरे सांगतो, जग आनंद करीत असताना तुम्ही रडाल आणि शोक कराल, तुम्ही दुःखी व्हाल, पण तुमचे दुःख आनंदात बदलेल। जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात, कारण तिची वेळ आलेली असते, पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते, कारण एक बाळ या जगात जन्म घेते। त्याप्रमाणे तुम्हाला आता खरोखर दुःख आहे, पण मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुम्ही आनंद कराल, आणि कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही। त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे काही मागणार नाही। मी खरे सांगतो, माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते माझा पिता तुम्हाला देईल। आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल। जरी मी तुम्हाला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हाला सांगेन। त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याकडे विनंती करीन असे मी म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो। कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली व माझ्यावर विश्वास ठेवला की मी देवापासून आलो, मी पित्यापासून आलो आणि जगात प्रवेशलो, आणि आता मी जग सोडत आहे आणि पित्याकडे पुन्हा जात आहे।
मग येशूचे शिष्य म्हणाले,
आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरित नाहीत। आता आम्हाला पक्के समजले आहे की तुम्हाला सर्व माहीत आहे आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारण्याची सुद्धा आवश्यकता नाही। यामुळे आमचा विश्वास बसतो की आपण देवापासून आला आहात।
येशूने उत्तर दिले,
आता तुम्ही विश्वास धरू लागला काय? पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे जेव्हा तुमची पांगा पांग होईल, प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल। तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही, कारण माझा पिता मजबरोबर आहे। मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी। या जगात तुम्हाला त्रास होईल, पण धीर धरा, मी जगावर मात केली आहे।
योहान 17। येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली,
पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की पुत्र तुझे गौरव करील। तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंत कालचे जीवन द्यावे, यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास, त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे। आणि अनंत कालचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे। तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले। तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्या बरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतः बरोबर माझे गौरव कर। ज्यांना तू मला या जगातून दिलेस त्यांना मी तुला प्रगट केले, ते तुझे होते व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले। आता त्यांना माहीत आहे की जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते, कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली। त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की मी तुझ्यापासून आलो आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस। मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस त्यांच्यासाठीच, कारण ते तुझे आहेत। माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे, आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे। आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे। हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे। मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना सांभाळले, आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही। हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा। पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो। मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत। या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस। जसा मी या जगाचा नाही तसे ते सुद्धा या जगाचे नाहीत। तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे। जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो। त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो, यासाठी की ते सुद्धा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत। आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंती करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे। पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हामध्ये असावे, यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा। आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे। मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये ते पूर्णपणे एकत आणले जावेत, यासाठी की हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी मीही त्यांच्यावर केली। हे पित्या, जे लोक तू मला दिलेस त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते, आणि त्यांनी माझे गौरव करावे। जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली म्हणून जे गौरव तू मला दिलेस तेच हे गौरव आहे। नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही तरी मी तुला ओळखतो आणि त्यांना माहीत आहे की तू मला पाठविलेले आहेस। मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे व तुझी ओळख करून देतच राहीन, यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्या मध्ये असावे।
योहान अध्याय 18। या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला। तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले, आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणारा यहुदा यालाही ही जागा ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे। तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी परुषी यांना वाट दाखवीत यहुदा तेथे बागेत आला। ते मशाल, कंदील आणि हत्यारी घेऊन आले होते। मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला,
तुम्हाला कोण पाहिजे?
नासरेतचा येशू,
ते म्हणाले। येशूने उत्तर दिले,
तो मी आहे।
आणि विश्वासघात करणारा यहुदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता। जेव्हा येशू म्हणाला तो मी आहे, ते मागे सरले आणि जमिनीवर पडले। पुन्हा त्याने त्यांना विचारले,
तुम्हाला कोण पाहिजे?
आणि ते म्हणाले,
नासरेतचा येशू।
येशूने उत्तर दिले,
मी तुम्हाला सांगितले की तो मी आहे, जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या।
हे यासाठी घडले की जे शब्द बोलण्यात आले होते ते सर्व पूर्ण व्हावेत, जे तू मला दिलेस त्यातील एकही मी गमावला नाही। मग शिमोन पेत्र ज्याच्याकडे तलवार होती त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला। सेवकाचे नाव मल्क होते। येशूने पेत्राला आज्ञा केली,
तुझी तलवार तिच्या जाग्यावर ठेव, पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?
मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहुदी रक्षक यांनी येशूला अटक केली। त्याला त्यांनी बांधले आणि त्याला प्रथम हन्नाकडे आणले। तो कैफा या प्रमुख याजकाचा सासरा होता। कैफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता, आणि कैफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे। शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले, कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला। परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले। ती मुलगी पेत्राला म्हणाली,
तूही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस का?
पेत्राने उत्तर दिले,
मी नाही।
थंडी असल्याने नौकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटवली होती व ते शेकत उभे राहिले होते। पेत्रही त्यांच्या बरोबर शेकत उभा राहिला होता। तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले।
येशूने त्याला उत्तर दिले की
मी उघडपणे जगाशी बोललो सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहुदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही. मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.
येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली. रक्षक म्हणाला,
तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?
येशूने त्याला उत्तर दिले, जर मी वाईट बोललो असेल तर तसे सांग की मी चुकीचे बोललो, पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?
हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कैफाकडे पाठविले. शिमोन पेत्र शेकत असता त्याला विचारले गेले,
तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?
त्याने ते नाकारले,
मी नाही.
मुख्य याजकाच्या नौकरांपैकी एक जण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता, तो म्हणाला,
मी तुला त्याच्याबरोबर बागेत पाहिले नाही काय?
पेत्राने पुन्हा ते नाकारले आणि त्या क्षणी कोंबडा आरवला. नंतर यहुदी येशूला कैफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत. म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला,
तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप करीत आहात?
तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.
मग पिलाताने त्यांना म्हटले,
तुम्ही याला घेऊन आपल्या नियम शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.
यहुदी म्हणाले,
आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.
आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला, येशूला बोलावले आणि विचारले,
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
येशूने विचारले, तू हे स्वतःहून विचारतोस की दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले?
पिलाताने उत्तर दिले,
मी यहुदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकाने तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?
येशू म्हणाला, माझे राज्य या जगाचे नाही. जर ते असते तर यहुद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे.
पिलात म्हणाला,
तर तू एक राजा आहेस?
येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.
पिलाताने विचारले,
सत्य काय आहे?
असे म्हणून तो पुन्हा यहुद्यांकडे गेला आणि म्हणाला,
मला याच्यात काही अपराध सापडत नाही, पण वलांडण सणात मी तुम्हासाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुदांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?
ते ओरडले,
नको, त्याला नको, आम्हाला बरब्बाला सोडा.
बरब्बा एक दरोडेखोर होता.
योहान अध्याय 19. मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र घातले. ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले,
हे यहुद्याचा राजा, तुझा जय जयकार असो.
आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले. पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहुद्यांना म्हणाला,
पहा, मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे तुम्हाला हे समजावे म्हणून की मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.
जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला तेव्हा पिलात त्यांना म्हणाला,
हा पहा तो मनुष्य.
मुख्य याजक व त्याचे रक्षक त्याला पाहता क्षणी मोठ्याने ओरडले,
त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.
पण पिलाताने उत्तर दिले,
तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही.
यहुद्याने जोर देऊन म्हटले,
आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वतः देवाचा पुत्र असल्याचा दावा केला.
जेव्हा पिलाताने हे ऐकले तेव्हा तो अधिकच घाबरला आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले,
तू कोठून आला आहेस?
पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलात म्हणाला,
तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खेळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?
येशूने उत्तर दिले,
जर वरून अधिकार देण्यात आला नसता तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.
तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहुदी मोठमोठ्याने ओरडत राहिले,
जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो तो कैसराला विरोध करतो.
जेव्हा पिलाताने हे ऐकले तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाची जागा, जिला इब्री भाषेत गब्बाता म्हणतात, तेथे तो न्यायासनावर बसला. तो तर वलांडनाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती. पिलात त्या यहुद्यांना म्हणाला,
पहा हा तुमचा राजा.
यहुदी ओरडले,
त्याला घेऊन जा, त्याला घेऊन जा आणि वधस्तंभावर खिळून मारा.
पिलाताने त्यांना विचारले,
मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?
मुख्य याजकाने उत्तर दिले,
आम्हाला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.
मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले. मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. इब्री भाषेत त्याला गुलगुत्था म्हणतात. गुलगुत्था येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्याने ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांना सुद्धा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले. आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, येशू नासरेतकर यहुद्यांचा राजा. ती पाटी यहुदी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटिन, ग्रीक, आरामी भाषेतही होते. यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले,
यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर हा मनुष्य यहुदी लोकांचा राजा आहे असा दावा करतो, असे लिहा.
पिलाताने म्हटले,
मी जे लिहिले ते लिहिले.
जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली आणि चौघात ती वाटून घेतली. फक्त आंतरवस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता, त्याला शिवलेले नव्हते. म्हणून ते एकमेकास म्हणाले,
हा आपण फाडू नये, तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरवूया.
हे यासाठी घडले की पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.
त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.
म्हणून शिपायांनी असे केले. येशूच्या वधस्तंभा शेजारी त्याची आई, त्याच्या आईची बहीण क्लोपाची आई मरिया आणि मरिया मग्दालिया उभ्या होत्या. जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती तो जवळच उभा होता, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला,
आई, हा तुझा मुलगा आहे.
आणि त्या शिष्याला येशू म्हणाला,
ही तुझी आई आहे.
म्हणून त्या दिवसापासून या शिष्याने तिला आपल्या घरी नेले. नंतर हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्ती व्हावी म्हणून येशू म्हणाला,
मला तहान लागली आहे.
तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडून भरून येजोबाच्या काठीवर ठेवून त्याच्या तोंडाला लावला. येशू आम घेतल्यावर म्हणाला,
पूर्ण झाले आहे.
मग त्याने आपले डोके लवून आपला आत्मा सोडून दिला. तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाताचा दिवस होता. शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले. म्हणून शिपायाने येऊन येशू बरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले. पण जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांना आढळून आले की तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्षी दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहित आहे की तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. या गोष्टी अशासाठी घडल्या की पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी.
त्याचे एकही हाड मोडणार नाही.
आणि दुसऱ्या शास्त्र भागात म्हटले आहे,
ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.
नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलाताला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहुद्यांची भीती वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला. त्याच्या बरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम 100 पाऊंड गंधरस व आगरू घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहुदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागाने ते गुंडाळले. जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते. तो यहुद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले. योहान अध्याय 20. मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरिया मगदालिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले. म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले,
त्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हाला माहित नाही.
मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली पण तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून आला व थडग्यात आत गेला. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता तो सुद्धा आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे हे त्यांना अजून सुद्धा समजले नव्हते. मग शिष्य त्यांच्या घरी गेले पण मरिया थडग्यासमोर रडत उभी राहिली. ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली आणि तिने 2 देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एक जण डोके होते तेथे बसला होता व एक जण पायाजवळ बसला होता. त्यांनी तिला विचारले,
बाई तू का रडत आहेस?
ती म्हणाली,
ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहित नाही त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.
यावेळी ती पाठ मोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे. तो म्हणाला,
बाई तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?
तिला वाटले तो माळी आहे. ती म्हणाली,
दादा जर तू त्याला कोठे नेले असशील तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.
येशू तिला म्हणाला,
मरिये.
ती त्याच्याकडे वळाली आणि आरेमी भाषेत मोठ्याने ओरडली,
रबुनी.
याचा अर्थ गुरुजी. येशू तिला म्हणाला,
माझ्याजवळ येऊ नकोस कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही. तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे
व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.
मरिया मग्दालिया ही बातमी घेऊन शिष्यांकडे गेली.
मी प्रभूला पाहिले आहे.
आणि तिने त्यांना सांगितले की त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहुदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला,
तुम्हाला शांती असो.
असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. पुन्हा येशू म्हणाला,
तुम्हा बरोबर शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवितो.
आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला,
पवित्र आत्मा स्वीकारा. जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्याला पाप क्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.
आता थोमा, याला दिदुम म्हणतात, 12 शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की
आम्ही प्रभूला पाहिले आहे.
पण तो त्यांना म्हणाला,
त्याच्या हातामधील खिळ्यांचे वण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणात माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.
एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्या बरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला,
तुम्हा बरोबर शांती असो.
मग तो थोमाला म्हणाला,
तुझे बोट इकडे कर व माझे हात पहा. आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.
थोमा त्याला म्हणाला,
माझा प्रभू आणि माझा देव.
मग येशू त्याला म्हणाला,
तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस. पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.
आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अद्भुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत, पण ही लिहिली यासाठी की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे. आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हाला जीवन मिळेल. योहान अध्याय 21. नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबिरिया सरोवराजवळ जे गालिलात होते त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले, काही शिष्य एकत्र होते, ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा, दिदुम म्हणत तो गालिलातील काना येथील नथनियल जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. शिमोन पेत्राने त्यांना म्हटले,
मी मासे धरायला जातो.
ते त्याला म्हणाले,
आम्हीही तुझ्या बरोबर येतो.
नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला, पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. तो त्यांना म्हणाला,
मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?
त्यांनी उत्तर दिले,
नाही.
तो म्हणाला,
तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हाला काही मासे मिळतील.
जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना. तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीती होती तो पेत्राला म्हणाला,
तो प्रभू आहे.
असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले, कारण त्याने कपडे काढले होते, व पाण्यात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काटापासून दूर नव्हते, फक्त 100 यार्ड होते. जेव्हा ते किनाऱ्याला आले त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तो पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. येशूने त्यांना म्हटले,
तुम्ही आता धरलेल्या माशातून काही मासे आणा.
शिमोन पेत्राने नावेत जाऊन 153 मोठ्या माशांनी भरलेली जाळे काटास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला,
या जेवा.
तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला तू कोण आहेस हे विचारायला धजला नाही. मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तसेच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर तो आपल्या शिष्यास प्रगट होण्याची ही तिसरी वेळ. मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला,
योहानाच्या मुला शिमोना, तू माझ्यावर या सर्वांपेक्षा अधिक प्रीती करतोस काय?
तो म्हणाला,
होय प्रभू, तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो.
येशू म्हणाला,
माझ्या कोकरांना चार.
पुन्हा येशू म्हणाला,
शिमोना योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस का?
पेत्राने उत्तर दिले,
होय प्रभू, तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो.
येशू म्हणाला,
माझ्या मेंढरांची काळजी घे.
तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला,
शिमोना योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीती करतोस का?
पेत्र दुःखी झाला, कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, तू माझ्यावर प्रीती करतोस का? तो म्हणाला,
प्रभू, तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हाला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो.
येशू म्हणाला,
माझ्या मेंढरांना चार. मी खरे सांगतो, तू तरुण होतास तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास, पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.
तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला,
माझ्या मागे ये.
मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीती करीत असे तो त्यांच्या मागे येत होता. हा तोच होता जो भोजनाच्या वेळी येशू जवळ बिलगून बसला होता आणि म्हणाला होता, प्रभू, तुझा विश्वासघात कोण करणार आहे? त्याला पाहिले. जेव्हा पेत्राने त्याला पाहिले तेव्हा त्याने विचारले,
प्रभू, याचे काय?
येशूने उत्तर दिले,
मी परत येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.
या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की हा शिष्य मरणार नाही. पण येशू असे म्हणाला नव्हता की तो मरणार नाही. तो फक्त म्हणाला, मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचे काय? जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. आणि येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कामे आहेत, ती एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही असे मला वाटते.